परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सदगुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपण सर्वजण 35 ते 50 या युवा स्नेह कार्यक्रमासाठी सगळेजण एकत्र जमलो आहोत। मी स्नेहल कुलकर्णी मंडळातर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वामीजींच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे जाणण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला लाभली आहे। या संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून स्वामीजींना संतोष होईल असा एक प्रयत्न आपण सर्वजण करूयात। कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रार्थनेने करूयात। सद्भक्त क्रांती राऊत भगवान श्री शंकराचार्य कृत साधना पंचकम हे स्तोत्र म्हणणार आहे। या स्तोत्रामध्ये 39 साधना सांगितल्या आहेत। प्रथम आपण त्याचा थोडक्यात असे पाहणार आहोत। मुमुक्षुने निरंतर वेदांचे अध्ययन व पठन करावे। स्वकर्म कुसुमांनी भगवंताची पूजा करावी। विषय सुखाच्या मर्यादा लक्षात घेऊन संसारातून मनता निवृत्त व्हावे। सत्संगतीच्या योगे अंतकरण शुद्ध निर्मळ होण्यासाठी प्रयत्न करत राहावेत। सद्गुरूंना अनन्यतेने शरण जाऊन त्यांची सेवा करावी। त्यांनी सांगितलेल्या महावाक्याच्या उपदेशाचे चिंतन करावे। हा उपदेश अंतकरणात ठसण्यासाठी देहबुद्धीचा विवेकाने त्याग करावा। संतुलित आहार, उदासीन वृत्ती, साक्षित्व, तितिक्षा, मौन इत्यादी साधनांच्या अभ्यासाने आपली मनोभूमी परिपक्व, अंतर्मुख व शास्त्राध्ययनास अनुकूल करावी। आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने जगाचा निराश करून परब्रह्म स्वरूपात स्थिर राहावे। आता सद्भक्त क्रांतीराव प्रार्थना सादर करेल।
हरि ओम। ओम वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयतां अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघ परिधूयतां भवसुखे दोषोऽनुसन्धीयताम् आत्मेच्छा व्यवसीयताम् निजगृहात् तूर्णम् विनिर्गम्यताम् सङ्गस्सस्तु विधीयताम् भगवतो भक्तिर्दृढाधीयताम् शान्त्यादिः परिचीयताम् दृढतरम् कर्माशु सन्त्यज्यताम् सद्विद्वान्युपसेव्यताम् अनुदिनम् तत्पादुका सेव्यताम् ब्रह्मैकाक्षरमर्थ्यताम् श्रुतिशिरो वाक्यम् समाकर्ण्यताम् वाक्यार्थश्च विचार्यताम् श्रुतिमतस्तर्कोऽनुसन्धीयताम् दुस्तर्कात् सुविरम्यताम् श्रुतिशिरः पक्षः समाश्रीयताम् ब्रह्मास्मीति विभाव्यताम् अहरः गर्वः परित्यज्यताम् देहेऽहम् मतिरुज्यताम् बुधजनैर्वादत्समुत्सृज्यताम् क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम् अनुदिनम् भिक्षौषधम् भुज्यताम् स्वादन्नन्न तु याच्यताम् विधिवशात् प्राप्तेन सन्तुष्यताम् औदासीन्यमभीप्स्यताम् जनकृपा नैष्ठुर्यमुत्सृज्यताम् शीतोष्णादिविषय्यताम् न तु वृथा वाक्यम् समुच्चार्यताम् एकान्ते सुखमास्यताम् परतरे चेतः समाधीयताम् पूर्णात्मासु समीक्षताम् जगदिदम् तद्बाधितम् दृश्यताम् प्राक्कर्म प्रविलाप्यताम् चितिबलात् नाप्युत्तरैश्लिष्यताम् प्रारब्ध्वम् विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम् प्रारब्ध्वं विह भुज्यताम् अथ परब्रह्म ब्रह्मात्मना स्थीयताम्। प्रारब्ध्वं विह भुज्यताम् अथ परब्रह्मात्मना स्थीयताम्।
पस्तीस ते पन्नास हा वयोगट तसं पाहिलं तर जीवनात स्थिरता येण्यास सुरुवात होण्याचा काळ, पण तेच जीवन पुढे स्थिर झालेलं असाही काळ। पस्तीसीच्या दरम्यान मुलांचे शिक्षण, त्यांचे संगोपन आणि तसंच संसार यातील लागणाऱ्या वस्तूंची जमवाजमव हा करण्याचाही काळ। त्याचबरोबर आपल्याला करिअरचेही आकर्षण असतेच आणि या सगळ्यामुळे असं वाटतं की रजोगुण वाढीस लागतो। या सगळ्यां रजगुण वाढला की असं वाटतं की आता खरंच आपली इथे परीक्षा आहे, या परीक्षेला तर आपल्याला उतरायचं आहे। आणि मग यावेळेस असंही होऊ शकतं की साधक परमार्थापासून दूर जाऊ शकतो किंवा सगळ्यावर मात करून अगदी जोमाने परमार्थ करूही शकतो। या वयाचा दुसरा विचार केला तर असं जाणवतं की या वयात विचार आपले परिपक्व अगदी ठरले फिक्स असतात आणि त्यामुळे काय करायचं, आयुष्यात कशाला प्राधान्य द्यायचं हे पण आपण अगदी निश्चितपणे ठामपणे ठरवू शकतो। संसार आणि परमार्थ याचा योग्य मेळही आपण साधू शकतो। या वयाचा विचार केला तर एक गोष्ट अजून अशी जाणवते की आपल्याला परमार्थासाठी ही एक शेवटची संधी आहे, कारण पन्नाशी म्हणलं की वृद्धत्वाची चाहूल लागते आणि वृद्धत्वाची चाहूल म्हणलं की आपले एक एक अवयव शिथिल होत जातात। याच संदर्भात तुकाराम महाराजांचा एक अभंग इथे सांगावा असं वाटतो। तुकाराम महाराज म्हणतात, 12 वर्षे बालपण तेही वेचले अज्ञाने, बाकी उरली 88 30 वेचिली कामासे, बाकी उरली 58 30 वेचिली ममतेने, बाकी उरली 28 देह गेह विसरलास, ऐसा जन्म गेला वाया न भजता पंढरीराया, तुका म्हणे ऐसा झाडा संसार हा आहे थोडा। इथे तुकाराम महाराजांनी अगदी कृपाळपणे 100 वर्षाचं आयुष्य गृहीत धरलंय, पण खरंच आपल्याला आपलं आयुष्य किती आहे हे माहिती आहे का? हे माहिती नाही, म्हणूनच संतांना शरण जायचं। संतांना शरण गेलं की आपल्याला कळतं की संत काय सांगतात। संसार अशाश्वत आहे, देहाला मर्यादा आहेत हे आपल्याला सद्गुरु चरणी आल्यावरच कळतं। आणि हे जो जाणतो तो भगवंताला सद्गुरूंना शरण जातो, तो साधक। हा साधक संत संघ साधकाचे वय असं म्हणतात की संत म्हणतात की साधकाचे वय हे त्याच्या जन्मापासून मोजायचं नाही, तर जेव्हा तो संतांच्या संगतीत येतो, सद्गुरूंना शरण जातो, तेव्हापासून मोजायचं, कारण तो आपला एक नवीन जन्मच असतो। आजच्या युवा स्नेह कार्यक्रमातून आपण खरंच साधक दशेत आहोत का हे तपासण्याचा एक अल्पसा प्रयत्न करणार आहोत। आज श्रीमद दासबोधातील दशक 5 मधील साधक निरूपण या 9व्या समासातील 3 ओव्या आपण आज चिंतनासाठी घेतल्या आहेत। हा समास साधक कसा असावा यावर प्रकाश टाकतो। असं म्हणतात की परमार्थाची सुरुवात ही श्रवणानेच होते। मग आता श्रवण भक्तीबद्दल समर्थ काय सांगतात ते आपण सद्भक्त श्री राजेंद्र कुलकर्णी यांच्याकडून ऐकूयात।
श्रीराम। ओम श्री सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम श्री सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्रीमद दासबोध दशक 5 समास 9 यातील ओवी क्रमांक 5 आज सेवेसाठी घेतलेली आहे। ती अशी आहे, भरी श्रवणाची आवडी, अद्वैत निरूपणाची गोडी, मनने अर्थांतर काढी या नाव साधक। समर्थ म्हणतात की ज्याला श्रवणाची मनापासून आवड निर्माण झालेली आहे, असे श्रवण की ज्यामध्ये अद्वैत बोधाचे निरूपण केलेले आहे, अशा निरूपणाच्या नित्य श्रवणातून योग्य तो अर्थ समजून घेण्यासाठी जो प्रयत्न करतो, जो मनन करतो, अशा नित्य केलेल्या मननामुळे त्याचा आचार विचार शुद्ध होऊन परमार्थ मार्गावर चालण्यासाठी तो योग्य होतो, त्याला साधक असे म्हणतात। या ओळीवर ज्या 5 साधकांनी आम्ही मिळून चिंतन केलं त्यांची नावं आहेत, सद्भक्त सौ सुचित्रा सिंह, सद्भक्त सौ सुशीला गोपीकृष्ण, सद्भक्त सौ संगीता कोहो, सद्भक्त श्री प्रसन्न चिपळूणकर आणि सद्भक्त श्री उपेंद्र लकडे। या सर्वांनी मिळून केलेला अभ्यास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मी राजेंद्र कुलकर्णी करतो आहे। हे चिंतन करताना आम्हाला वाघ आणि सिंहांची पण मदत झाली. ती अशी की आम्हाला जी ओवी दिली ती सुनील वाघांनी दिली आणि त्याच्यावर जी तयारी करून घेतली ती सुचित्रा सिंहनी करून घेतली. दासबोध दशक पाच समास नऊ हा साधक लक्षण समास आहे. यापूर्वी मुमुक्ष लक्षण वर्णन करून पुढे समर्थ साधक होण्यासाठी कोणती लक्षणे अंगी बांधवी याचे वर्णन साधक लक्षण या समासात केलेले आहे. समर्थ साधक कोणाला म्हणतात ते आता आपण प्रथम थोडक्यात पाहू. अवगुणांचा करुणी त्याग जो संतांना शरण गेला त्याला संतांकडून उपदेश लाभला तो नित्य आवडीने अद्वैत निरूपणाच्या श्रवणाला जाऊ लागला आणि त्यामुळे संदेहाचा छेद ज्याच्या ठिकाणी निश्चित होऊ लागला तो साधक. असा साधक सद्गुरूंच्या कृपेने मी देह ही भावना बाजूला सारून मी आत्मा ही भावना दृढ ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. हे त्याला कधी जमते तर कधी जमत नाही. त्यामुळे सद्गुरूंना अपेक्षित समाधान प्राप्त करण्याची धडपड तो करत असतो. त्यासाठी त्याला सद्गुरू मुखातून श्रवणाची जरुरी असते. श्रवणाचे महत्व सांगत असताना समर्थ म्हणतात सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण श्रवणे होईजे आपण सदाकार. अध्यात्म श्रवण करीत जावे म्हणजे सकळ काही फावे नाना प्रकारीचे गोवे तुपन जाती. अध्यात्म विद्या आपल्या जीवनात विकसित करायची असेल तर सर्व जबाबदारी आपल्या स्वतःवर आहे हे प्रथम आपण समजून घेतले पाहिजे. जर आपण सद्गुरुपदिष्ट मार्गाने प्रामाणिक साधना केली तरच आपण ध्येयापर्यंत पोहोचू शकू. त्यासाठी महत्वाचे काय असेल तर ते म्हणजे श्रवण. श्रवणाला किती महत्व आहे आणि ते कसे करायचे यावर स्वामीजींची खूपच प्रेरणादायी प्रवचने नुकतीच झाली. त्यातून 20 मेच्या प्रवचनात स्वामीजी आपल्याला श्रवण करताना कसे करावे ते सांगताना म्हणतात श्रवण आणि चिंतन कधीही चुकवू नये. अवधान देऊन रुजू अंतकरणाने श्रद्धेने आंतरिक जवळिकेने श्रवण घडावे. स्वतःला बदलवण्यासाठी श्रवण करतो आहोत हे लक्षात ठेवावे. एकाग्र चित्ताने श्रवण करावे त्यावर विश्लेषण करू नये. म्हणून समर्थ पुढे म्हणतात दरी श्रवणाची आवडी. यामध्ये आवड असणे फार जरुरीचे आहे. एखादी गोष्ट आपण जेव्हा आवडीने करतो तेव्हा त्यात कष्ट न वाटता ती सहजच झाली असे वाटते आणि त्यातला आनंद काही वेगळाच असतो. आवडीने करणे म्हणजे अत्यंत हार्दिकतेने करणे. ते करत असताना आपल्याला श्रवणाचे आकर्षण वाटले पाहिजे. आपल्या भाग्याने सद्गुरूंच्या मुखातून श्रवण आपल्याला नित्य घडते आहे. श्रवण कोणाकडून होते आहे आणि ते कोणत्या विषयांवर होते आहे यावरही खूप काही अवलंबून आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर मानले जाते. इथे जवळजवळ रोजच वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने चर्चासत्र चालू असतात. खूप जण अशा श्रवणाला जातही असतात. ती चांगलीही असतात परंतु आपल्या जीवनाला त्याचा उपयोग आहे का नाही याचा विचार करणे फार जरुरीचे आहे. कारण बऱ्याच वेळेला ही सात्विक करमणूक होऊन जाण्याची शक्यता असते. म्हणून स्वामीजी आपल्याला इथे सांगतात की श्रवण हा सर्व इंद्रियांचा विषय व्हावा. श्रवण ऐकावं पहावं अनुभवावं अहंकार रहित होऊन श्रवण करावं. अशी श्रवणकला ज्याला जमली त्याला परमार्थ 80% जमला असे समजावे. आपण जे श्रवण करतो ते आपल्यासाठी जीवनस्पर्शी आहे त्यामुळे अत्यंत आवडीने ते करत राहिले पाहिजे. पुढे समर्थ म्हणतात अद्वैत निरूपणाची गोडी. अद्वैत निरूपण म्हणजे असे निरूपण की ज्यामध्ये अंतिम बोधाचे निर्देशन केलेले आहे. अंतिम बोध म्हणजे तत्वमसीचा बोध. असे ग्रंथ कोणते तर भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोध गाथा इत्यादी. आपल्या भाग्याने असे श्रवण आपल्याला नित्य घडते आहे. याचा परिणाम म्हणजे पूर्व संस्कारामुळे संसार खरा वाटणे विषयांचे आकर्षण वाटणे हे कमी होऊ लागते. त्यातून बाहेर पडण्याची प्रामाणिक तळमळ आपली वाढते आणि ज्या अडचणी येतात त्या नियमित निरूपणाच्या श्रवणानी दूर होतात. मध्ये एकदा 12वीची परीक्षा झालेली केंद्रात नित्य येणारी एक छोटी साधिका स्वामीजींना विचारत होती की थेरॉटिकली सर्व समजते पण अनुभवाला मात्र येत नाही. स्वामीजी खूप गांभीर्याने तिला सांगत होते की विषय कळायला थोडा वेळ पुरतो पण त्याचा अनुभव येण्यासाठी बराच काळ जावा लागतो आणि याच काळात साधना करावी लागते. हे उत्तर आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहे नाही का. म्हणून समर्थ पुढे म्हणतात मनाने अर्थांतर काढी. अत्यंत एकाग्र चित्ताने केलेले श्रवण केव्हा फळास येते तर ते जेव्हा आपल्या वृत्तीवर आरूढ होते आपले आचरण त्याप्रमाणे बदलते तेव्हा. त्यामुळे श्रवणानंतर मनन करण्याची सवय आपल्याला करायला हवी. साधकाने आपल्या अंतर्गत विकारांशी सतत लढले पाहिजे. त्यामुळे जे श्रवण आपण करतो त्याबद्दल कोणताही विकल्प मनामध्ये येऊ द्यायचा नाही. त्यामुळे सहजच विचारांशी एकरूपता होते. मनन हे प्रेरणात्मक हवे. आपल्या रोजच्या जीवनात त्याचा प्रयोग होणे अतिशय जरुरीचे आहे. आपण सर्वजण नित्य केंद्रात श्रवण करणारे साधक आहोत. प्रवचन ऐकून त्यातील मतीचा अर्थ आपल्याला काढता आला पाहिजे. बराच वेळा आपण श्रवण केल्यानंतर जशा जशा केंद्राच्या पायऱ्या उतरतो तसा तसा मिळालेला बोध कुठेतरी नाहीसा होतो का काय हे लक्षात आले पाहिजे. त्याचा असं जर होत असेल तर त्याचा नीट अर्थ आपल्याला लक्षात आला नाही असे होईल. त्यासाठी मनाकडे साक्षीत्वाने पाहायला शिकले पाहिजे. काय कल्पिते कल्पना, काय जल्पिते वासना, अंतरीचे तरंग नाना काय म्हणती, असा विचार झाला पाहिजे. स्वामी मकरंदनाथ त्यांच्या साधना काळात 2-3 दिवसांची मुद्दाम सुट्टी घेऊन सद्भक्त चोवे काकांच्या फ्लॅटवर एकटे जाऊन राहत असत. आज आपण ज्या आनुषंगिक साधनेमध्ये आनंद घेतो अशी साधना ते स्वतः करत असत. त्यासाठी संजीवन गाथेतील स्वामी स्वरूपानंद यांच्या अभंगातील प्रत्येक शब्दाचा अर्थ काढून त्याप्रमाणे साधना करत असत. अशा प्रकारे पंढरपूर आनंद यात्रेमध्ये स्वामीजींनी आपल्याला संतांच्या अभंगाद्वारे विठ्ठलाचे प्रातिभ दर्शन कसे घ्यायचे तेही शिकवले. परवा स्वामीजी म्हणाले अशा साधना आपण लिहून घ्याव्यात आणि घरी वेळ मिळेल त्यावेळेला त्या करून पाहाव्यात. जर आपल्याला जमले तर उत्तम मननानंतर योग्य तो अर्थ काढून कसे जमते का काय ते पाहता येईल. स्वामीजी आपल्याला अनेक वेळा सांगतात की उत्तम साधनेच्या केंद्रानंतर जी शांती आपल्याला प्राप्त होते ती शांती जशीच्या तशी मनामध्ये कायम ठेवून आपण घरी गेले पाहिजे. पण आपल्याकडून तसे होत नाही कारण श्रवणातून योग्य तो अर्थ आपल्याला काढताच येत नाही असे होता कामा नये. अशा प्रकारे आपला अभ्यास व्हावा म्हणून दर महिन्याला असलेले संकल्प आपण अभ्यास पूर्ण करतो का नाही हेही पाहायला पाहिजे. ते संकल्प असे आहेत अंतर्मुखता, स्मरण, साक्षीत्व, प्रेमभाव आणि या महिन्याचे संकल्प आहे शरणागती. आपले खूप मोठे भाग्य आहे की सद्गुरूंनी आपल्याला साधनेच्या अंगानी सुखसोयी दिलेल्या आहेत. खोटी कुठे आहे तर आपल्या प्रयत्नांची. स्वामीजींच्या शब्दात सांगायचे तर श्रवणापासून आत्मनिवेदनाचा प्रवास खूपच मोठा आहे. केवळ मुमुक्षुपोटी श्रवणाला येणारा साधक सुरुवातीला बाह्य जगताशी जास्त संबंध ठेवणारा असतो पण वारंवार होणाऱ्या श्रवणाने त्याचा उद्देश बदलायला लागतो. तो अंतर्यामी बनतो. श्रद्धापूर्व श्रवण करता करता तो वक्त्याशी आंतरिक जवळीक निर्माण करतो. त्यांना तो गुरु मानायला लागतो. नंतर तो गुरु त्याचे सार सर्वस्व बनायला लागतात. एवढे सामर्थ्य श्रवणामध्ये आहे. आज आपल्या वयोमानाचा विचार केला तर आपण सर्वांनी भराभर पावले उचलली पाहिजेत. सर्व इंद्रिय शाबूत असताना शुद्ध परमार्थ जो सहज मिळतो आहे तो वृत्तीवर ठसवून घ्यायला पाहिजे. 2 दिवसात गुरुपौर्णिमेचा पवित्र काळ सुरू होतो आहे. आज सकाळी स्वामीजींनी आपल्याला आत्मनिवेदनानंतर घडणारी अभेद भक्ती कशी घडते ते सविस्तर सांगितले आणि अशी भक्ती आपल्याला जमते का नाही याचा अभ्यास करण्यासाठी जो गृहपाठ दिलेला आहे त्यासाठी हा काळ अतिशय उत्तम आहे. त्याचा आपण सर्वजण लाभ घेऊया आणि एक उत्तम साधक होण्याचा संकल्प करूया. स्वामीजींचे आशीर्वाद आपल्याला आहेतच. श्रीराम.
खरंच आपण किती भाग्यवान आहोत. सद्गुरुमुखातून आपल्याला नित्य श्रवण घडतंय. अंतिम देहापर्यंत पोहोचायचं असेल तर श्रवण किती महत्वाचं आहे हे आताच आपण सद्भक्त राजेंद्र कुलकर्णींच्या चिंतनातून ऐकलं. जर आपण दासबोधाच्या अनुक्रमाणिकेवर नजर टाकली तर असं लक्षात येतं की समर्थांनी फारच क्वचित एक विषय रिपीट केलाय. समर्थांनी कीर्तन भक्तीवर 2 समास लिहिले पण ब्रह्मनिरूपण व श्रवण भक्तीवर 3 समास लिहिलेत. यावरूनच श्रवण भक्तीचं महत्व आपल्या लक्षात येतं. आपल्या केंद्राचा विचार केला तर स्वामीजींच्या कार्याचा पाया श्रवण हाच आहे हे अगदी तंतोतंत पडतं. स्वामीजी नेहमी म्हणतात श्रवण म्हणजे आचरण. पण श्रवणाप्रमाणे आचरण करताना असं लक्ष देतं की अनेक अडथळे आपल्याला पार करावे लागतात. त्यातला एक अडथळा म्हणजे आपले अवगुण. समर्थ म्हणतात अचूक यत्न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या. म्हणून यावर उपाय सांगताना समर्थांनी अतिशय लाख मोलाची अति महत्वाची अशी ओवी सांगितली आहे. समर्थ म्हणतात अवगुण त्यागी दिवसे दिवस तरी उत्तम गुणांचा अभ्यास. स्वरूपी लावी नीटध्यास या नाव साधक। या ओळीवर आता चिंतन प्रकट करतील सद्भक्त डॉक्टर स्मिता महाजन।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। श्रीमद दासबोधातील पाचव्या दशकातील नवव्या समासातील चौदावी ओवी चिंतनाच्या सेवेसाठी घेतलेली आहे। अवगुण त्यागी दिवसेंदिवस करी उत्तम गुणांचा अभ्यास, स्वरूपी लावी निज दास या नाव साधक। या चिंतनात माझ्या बरोबर सद्भक्त सौ मनीषा फाटक, सद्भक्त सौ संगीता सगदे, सद्भक्त श्री संतोष देशमाने यांनी भाग घेतला होता आणि मी ते आपल्या पुढे सादर करीत आहे। आपण सगळे संसारापासून सुटलेलो पण पहिलेतील न पाहिलेले अशा साधक अवस्थेत आहोत। संसाराची क्षणभंगुरता, अशाश्वतता आणि नाशवंतता अनुभवत असताना शाश्वत अशी सुख शांती समाधान प्राप्त होईल अशा मार्गावर आहोत। आपल्या प्रपंचात बऱ्याच प्रमाणावर स्थिरता आलेली आहे। अन्य कुठलेही मोठे ध्येय समोर नसून आपल्याला पवित्र अशा परमार्थ मार्गावर पुढे चालत राहून आपली मजल आत्मदर्शनापर्यंत मारायची आहे। आपण सद्गुरूंनी सांगितलेली साधना यथाशक्ती यथामती करायचा प्रयत्न करत असून सद्गुरु मुखातून श्रवण, त्यांचा सहवास व प्रत्यक्ष मार्गदर्शन आपल्याला लाभत आहे। त्यांच्या ठासून भरलेल्या उत्तम गुणांची एक विलक्षण अनुभूती आपल्याला येत राहते आणि क्षणक्षणी आपल्याला अवगुणांची जाणीव होत राहते। समर्थ म्हणतात, आपले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे, आपणासी मंदी दुःखे या नाव मुमुक्षु। आपल्या अवगुणांची जाणीव ही खरं तर मुमुक्षु दशेपासूनच सुरू होते। कालांतराने त्यांचा त्याग घडत घडत आपण आजपर्यंत पोहोचलेलो आहोत, पण अजून काही गोष्टी इतक्या अंगवळणी पडलेल्या आहेत की ते आपले अवगुण आहेत हेच लक्षात यायला खूप वेळ लागतो, खूप श्रवण व्हायला लागते। या वयाचे एक वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला संसारात एक प्रकारचे अधिकार प्राप्त झालेले असतात आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतो अशी परिस्थिती असते। आपले स्वतःचेच खरे असे नकळत वाटायला लागते। आपल्या मर्यादा देखील आपल्या लक्षात येतात आणि आपण अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करायला लागतो। याच वेळेला पूज्य स्वामीजींच्या सहवासात आपल्या साधनेच्या अगदी अंतरंगात शिरावं असंही प्रकर्षाने वाटायला लागतो। साधनेच्या प्रगतीच्या वाटेवर अडचण ठरणारे तर आपलेच अवगुण आहेत हेही लक्षात येतं। या अवगुणांचा त्याग अगदी मुळापासून व्हावा अशी तळमळ निर्माण होते। अशा प्रकारे आत्मपरीक्षण करत करत आपण आपल्या अवगुणांच्या अगदी बुडाशी जातो, त्यांचे स्रोत काय याचा शोध घेतो आणि आपण आपल्या अहंकारापर्यंत येऊन पोहोचतो। अहंकार, मीपणा जो सुटता सुटत नसतो। परमेश्वराने तारुण्याच्या डोक्यावर वृद्धत्वाची टांगती तलवार ठेवलेली आहे, म्हणून हा अहंकार घालवून साधनेच्या प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करावी अशी तीव्र तळमळ निर्माण होते। समर्थ म्हणतात, अवगुण त्यागी दिवसेंदिवस। आपले बाह्य वर्तनाशी संबंधित अवगुण आपण बऱ्याच प्रमाणावर कमी केलेले आहेत, आता आपली अंतरयात्रा सुरू व्हायला हवी। अहंकाराच्या मुळावर असलेल्या सूक्ष्म अवगुणांचा आपण शोध घ्यायला हवा। काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, मानापमानाच्या कल्पना, स्वार्थ, द्वेष, कपटीपणा, आळस, संशय या आणि असे अनेक अवगुण आपल्या पुढे उभे राहतात। काम, क्रोध, लोभ ही तर नरकाची द्वारे आहेत असे भगवंत अर्जुनाला म्हणतात। कामना कशाच्याही असू शकतात, साठवून ठेवल्याने कामना वाढतात। कामना पुऱ्या झाल्या नाही तर क्रोध संभवतो। काम आणि क्रोध एक दुष्टचक्रच आहे। मद म्हणजे उन्मत्तपणा। दंभ म्हणजे आपल्याला काही माहीत नसताना सगळं माहीत आहे असे दाखवणे किंवा सगळं माहीत असताना काहीच माहीत नाही असे दाखवणे। या सर्व अवगुणांचा मूळ म्हणजे अहंकार। स्वामी माधवनाथ सांगायचे, एका माणसाला 56 वेळा लोकांना खांदा दिलाय याचा मोठा अभिमान होता। एक दिवस आपल्यालाही कोणाच्या तरी खांद्यावरून जायला लागेल ही वस्तुस्थिती ध्यानातच येत नाही। समर्थ म्हणतात, नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना काम नाना विकारी, नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू। आळस, मत्सर, द्वेष, दंभ यासारखे अवगुण आपण प्रयत्नपूर्वक घालवू शकतो। काम आणि लोभ हे अवगुण दान आणि यज्ञाने कमी होतात। देण्याचे तंत्र आत्मसात करावे. अहंकार हा अवगुण खरंच खोलवर रुतलेला असा आहे. दोन प्रकारच्या अहंकाराचा उल्लेख आहे. एक स्थूल अहंकार जो आपल्याला कमी करता येतो, तो असे एक मृत्यूची जाणीव असावी. हे सारे अशाश्वत आहे, अनश्वर आहे असे मनात ठेवावे. दुसरे साक्षीत्व राखावे. मीपणाचे जे विचार आहेत ते साक्षीत्वाच्या अभ्यासाने कमी करावे. तिसरे कर्म झाल्यावर ओम श्री ब्रह्मार्पण वस्तु असा भाव ठेवावा. या जगत प्रसारात आपण आपल्याला नेमलेलं कार्य तेवढंच केलं आहे असा भाव मनात ठेवावा. मागच्या सत्संगात बोलत असताना स्वामी मकरंदनाथ म्हणाले होते की काही एक अहंकार ठेवल्या वाचून कर्म घडत नाही. हा सूक्ष्म अहंकार जो शुद्ध असतो हा झाला अवगुणांचा त्याग. समर्थ म्हणतात अवगुण त्यागी दिवसेंदिवस. अवगुणांचा त्याग एकदम घडत नसतो, आपल्याला सतत अभ्यास करावा लागतो. स्वामीजी म्हणायचे मूर्तिकार मूर्ती करत असताना एकदा दगडाचा कच्चा पाडला की तो पडला परत चिकटत नसतो, पण अवगुणांचा तसं नसतं. आपण सतत असावध राहण्याची गरज आहे. पुढे समर्थ म्हणतात करी उत्तम गुणांचा अभ्यास. अवगुणांचा त्याग करत असतानाच उत्तम गुण अंगी बाणवण्याचा ते कसून अभ्यास केला पाहिजे. जितके पटकन आपण अवगुणांच्या बळी पडतो तितक्या पटकन उत्तम गुणांचा अंगीकार करणे शक्य होत नाही. आणि हा अभ्यास देखील सातत्याने चालू ठेवावा, कारण कधी अवगुण डोकावतील सांगता येत नाही. आपण मनापासून ठरवायला हवं की आपण विकारांना पुन्हा बळी पडणार नाही आहोत. उत्तम गुणांचा अभ्यास करत असताना चालता बोलता परमार्थ जगणाऱ्या आपल्या स्वामीजींचा आदर्शच आपण समोर ठेवावा. ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला ज्या 3 श्लोकांमध्ये उत्तम गुणांचे वर्णन केले आहे त्यावर निरूपण करताना ज्ञानेश्वर महाराजांनी 26 उत्तम गुणांचं वर्णन केलं आहे. अभय, दान, दम, यज्ञ, स्वाध्याय, तप, अमानित्वम, अदम्यत्वम, अहिंसा, शांती, आर्जव, क्षमा असे आणि आणखीन कितीतरी. या गुणांची यादी आपल्या समोर लावावी आणि एक एक गुणांचा अभ्यास करावा, तर असे लक्षात येईल की हे सर्व उत्तम गुण आपल्याला स्वामीजींमध्ये दिसून येतात. व्यवहारात जे गुण लागतात त्याही पेक्षा उत्तम गुण परमार्थात लागतात. स्वामी माधवनाथांकडे श्रवणाला आलेली एक साधिका तपला विसरून गेली होती, तर स्वामीजींनी दुसऱ्या दिवशी त्या स्वतः तुम्हीहून तिच्या घरी पोहोचवल्या. हे अमानित्वम. या योगीच्या दुसऱ्या चरणात समर्थ म्हणतात स्वरूपी लागू निज ध्यास या नाव साधक. या कारणाकरताच आपल्याला अवगुण त्यागून उत्तम गुणांचा अभ्यास करणे महत्वाचे. त्याने आपलं मन निर्मळ आणि चित्त शुद्ध होते. आपली परिस्थिती अशी असते निजाभ्यास तो सर्व तुटोनी गेला, वये अंतरी शोक संताप ठेला, सुखानंद आनंद भयदय बुडाला, मनी निश्चय सर्व खेदे उडाला. आपल्या अवगुण विकार आणि अज्ञानामुळे आपल्याला सधरे वचन मनामध्ये एकदम ठसत नाही, चित्तात उतरत नाही. स्वामी स्वरूपानंद म्हणतात अखंड अभ्यास विण साध्य नती समता चित्ताची, असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची, असे सहज परिसोहन भावे करी सतत अभ्यास, हीच साधना जोवरी न तो झाला मोह निराळ. त्यांनी एका ठिकाणी म्हटले आहे अंतरी संतत करी सोहन ध्यान. संतत म्हणजे अखंड, खंड न पडता. ते अशा पद्धतीने अखंड सोहम ध्यान करायचे. सर्व संतांनी असाच अभ्यास केला. स्वामी मकरंदनाथांनी सुद्धा आपल्या साधक अवस्थेत असाच अभ्यास केला. ध्यानातला अनुभव व्यवहारकाळी टिकून राहावा त्याकरता त्यांनी दैवी गुण संपत्तीवर आधारित एका ध्येयवाक्याची रचना केली. सच्चिदानंद, प्रेम, शांती, नम्रता, तेजस्वता, यशस्विता. या ध्येयवाक्याचे ते निरंतर चिंतन मनन करीत आणि त्यांचे आचरण देखील त्याप्रमाणे ठेवी. या ध्येयवाक्यातूनच मध्यवर्ती संकल्पाचा जन्म झाला असावा. जसे नवीन रोपट्याला संरक्षणासाठी कुंपण लावतो तसेच आपण अनेक साधन पद्धतीने ध्यान, नामस्मरण, चिंतन, मनन, सद्ग्रंथ वाचन, अनुषंगिक साधना, मध्यवर्ती संकल्पाच्या अभ्यासाने एक कुंपणच घालू शकतो. आपण खूप भाग्यवान आहोत की स्वामीजींच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली आपण हे सर्व करू शकतो. सगळे तर आपल्यापाशी अवेलेबल आहे. खरंच तर फक्त एक दृढ संकल्प, तर मग आपण हा दृढ संकल्प करू आणि स्वामीजींचा आशीर्वाद घेऊ. हरी ओम.
खरंच आता स्मिताने सांगितलं तसं आपल्यात अवगुण आहेत हे जाणवणं खूप अवघड काम. आणि जर जाणवलेच नाही अवगुण तर ते दूर होणार कसे? होणारच नाहीत. पण जेव्हा संत सहवास मिळतो तेव्हा साधकाला सद्गुरूंच्या उत्तम गुणांची व आपल्यातील अवगुणांची जाणीव व्हायला लागते. अवगुण दूर करण्यासाठी खूप महत्वाचं आहे ते अंतर्मुख होणं. स्वामीजींनी त्यांच्या साधक दशेमध्ये सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न केले व गुणा तिथून आपल्या पुढे एक आदर्शच ठेवला आहे. या वयोगटात असं वाटतं की अशा प्रकारचा अभ्यास अगदी छान घडू शकतो. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. एकदा असा निश्चय झाला की साधक अंतर्मुख व्हायला सुरुवात होते. अशा प्रकारच्या प्रयत्नांमुळे विषयांपासून व्यवहार काळी सावध राहण्याचा आपला प्रयत्न सुरू होतो. परमार्थात जसे श्रवण महत्वाचे आहे तसेच सावधपणाही तितकाच महत्वाचा आहे. याच संदर्भात स्वामीजींचा एक गुण इथे सांगावासा वाटतो. स्वामीजींनी त्यांच्या साधक दशेत परमार्थ किती सावधपणे केला याचं एक उदाहरण. स्वामीजी जेव्हा चिंचवड शाखेत होते तेव्हा स्वामीजी डब्याच्या पिशवीमध्ये विनोबांची छोटी पुस्तकं नेत असत आणि प्रवासाच्या दरम्यान त्या पुस्तकांचा ते अभ्यास करत. तसंच लक्ष्मी रोड शाखेत असताना स्वामीजी जेवणाच्या सुट्टीमध्ये डबा अगदी लवकर संपून उरलेला वेळ हे जवळच असणाऱ्या बेलबाग मंदिरात जाऊन ध्यानात घालवत आणि त्याच वेळेस ध्यान झाल्यानंतर स्वामी ज्ञानेश्वरीच्या काही ओव्या वाचत आणि ब्रांचमध्ये येईपर्यंत त्या ओव्यांचा ते अभ्यास करत. अशा प्रकारच्या सावधपणाचे महत्व साधकांच्या लक्षात यावे म्हणूनच समर्थांनी अजून एक ओवी अति महत्वाची अशी सांगितली आहे. ती ओवी कोणती ते आता आपण सद्भक्त पराग करवंदेंकडून ऐकूयात.
सद्गुरु स्वामी माधव ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आज या विशेष केंद्राच्या निमित्ताने दासबोध दशक पाचवा मंत्रांचा दशक आणि त्यातला नववा समास साधक लक्षण त्यातली 56वी ओवी आपण चिंतनासाठी म्हणून पाहतो आहोत. समर्थ म्हणतात सावध दक्ष तो साधक पाहे नित्यानित्य विवेक संगत त्यागिनी एक सत्संग धरी. ह्यावर आम्ही पाच जणांनी चिंतन प्रकट केलेलं आहे. सद्भक्त सौ स्मिता दाते, अर्चना दाते, मोहिनी रासने, दिनेश हिप्परकर आणि मी स्वतः. समर्थांनी जीवाचे एकूण चार प्रकार सांगितलेले आहेत. बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. बद्धाची लक्षणं सांगताना सातव्या समासामध्ये ते म्हणतात हाती द्रव्याची जपमाळ, कांता ध्यान सर्व काळ, सत्संगाचा दुष्काळ या नावं बद्ध. तर मुमुक्षाची लक्षणं आठव्या समासामध्ये सांगताना ते म्हणतात स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्षू. खरोखर आज सकाळी आपण ह्या ओव्यांवर नाही म्हणताना पण ह्या विषयावर स्वामीजींकडनं अत्यंत बहारदार असं प्रवचन देखील ऐकलं. त्यांनी सांगितलं ज्याची क्षणी अनुग्रह झाला त्याची क्षणी मुक्त केला. हे आपल्याला खरं तर लक्षात ठेवून इथून पुढचा गुरुपौर्णिमेचा काळ हा खरा व्यतीत करायचा आहे. समर्थांनी जे मुमुक्षाची लक्षणं सांगितलीत तर हा मुमुक्षू जेव्हा आपल्या अंगी चांगली योग्यता यावी, पात्रता यावी, आपल्यातले अवगुण जावे असा प्रयत्न जेव्हा करायला लागतो आणि साधक होण्याच्या प्रयत्नांना तो लागतो त्याच्यानंतर तो अंगी असा निश्चय बांधतो की आपल्यामध्ये सावधानता, दक्षता हे उत्तम गुण हे यायला हवेत. त्याच्यासाठी तो क्रमाक्रमांनी ते मार्गक्रमण करायला लागतो. ते कसं करतो हे या ओळीवरनं आपण बघण्याचा प्रयत्न करूया. समर्थ म्हणतात जो संतांशी शरण गेला, संतजनी आश्वासिला, मग तो साधक बोलला ग्रंथांतरी. असा हा साधक नुसता साधक न राहता उत्तम साधक होण्याच्या प्रयत्नाला देखील लागतो. सद्गुरूंचा, संतांचा मी आवडता कसा होईन या दृष्टीने देखील तो अभ्यास करायला लागतो. समर्थ म्हणतात उत्तम साधूची लक्षणे अंगीकारी निरूपणे, बळेची स्वरूपाकार होणे या नाव साधक, किंवा ते म्हणतात जे साधू जाता साधवेना, जे लक्षू जाता लक्षवेना, ते अनुभवी आणि मना या नाव साधक। कसा तो लक्षू जाता लक्षवेना किंवा जे साधू जाता साधवेनाचा अनुभव घेत असेल, तर खरोखरच इथे संतांचं चरित्रच त्याचाच आधार आपल्याला घ्यायला लागतो। श्रीधर स्वामी महाराजांनी गडावर कशी साधना केली असेल त्यांच्या साधक अवस्थेमध्ये, स्वरूपा व्यतिरिक्त दुसरा कुठलाही अन्य विचार जर मनामध्ये आला तर तिथल्या सोनतळ्यामध्ये ते डूब देऊन असत। त्यांनी असं लिहिलेलं आहे की सुरुवातीचे 22-23 तास ते ओले त्यांनी असे राहिलेले आहेत। कशी खडतर तपश्चर्या ही मंडळी करतात, आत्मज्ञान प्राप्तीसाठी कसं रान चहू बाजूनी उठवतात, हे ह्या चरित्रावरनं आपल्याला बघण्यासारखं आहे। स्वामी मकरनाथांनी देखील एकांतात केलेली साधना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्याच्यातनं अनुषंगिक साधनेचा जन्म झाला। आता हे करत असताना तो नुसती साधना तर करतोच, परंतु त्याच्याबरोबरीने आता राजेंद्र कुलकर्णी यांनी जसं सांगितलं की अद्वैत निरूपणाची गोडी, त्याचं देखील श्रवण सद्गुरु मुखातनं तो करायला लागतो। आणि हे करत असताना होतं काय, तर त्याचे अवगुण ते त्याला दिसायला लागतात आणि ते पालटण्यासाठी तो प्रयत्नवान असा राहतो। आता स्मिता महाजन यांनी अतिशय उत्तम असं सांगितलं की तसे अवगुण हळूहळू कमी व्हायला लागतात आणि मग हळूहळू सावध दक्ष ही जी लक्षण समर्थांनी सांगितली आहे ती त्याच्या अंगी बाणायला लागतात, दिसायला लागतात। सावधानता कशाच्या बाबतीत, तर अर्थातच साधनेच्या बाबतीत। कसा सावध असतो तो साधनेच्या बाबतीत, तर ध्यान करताना अत्यंत सावध आणि दक्ष होऊन तो बसलेला असतो। पहिला विचार आला की तो तिथेच त्याला थांबवतो, त्याच्याशी तटस्थ त्याने अत्यंत तो भूमिका घेतो। जसं माऊलींनी म्हणलेलं आहे की हा योगू एकेपरी आहे सोपा, जई पुत्र शोकू संकल्पा दाविजे, अशा अंगाने तो पहिल्यापासूनच ध्यानाला बसतो की जेणेकरून त्याची ध्यानाची प्रत ही अत्यंत उत्तम अशी शेवटपर्यंत राहते। हे करत असताना काय होतं, तर पहिला विचार आला आणि दुसरा विचार यायचा आहे, ह्याच्यामधला जो निर्विचार अवस्था जी प्राप्त होते किंवा परब्रह्माचा संस्पर्श सद्गुरु कृपेने त्याला प्राप्त होतो, तो व्यवहारकाली देखील टिकवण्याचा प्रयत्न करतो। आता आपण जे ऐकलं की त्याचे व्यवहार देखील कसे असतात, तर अत्यंत बोधासहित तो हे सगळे व्यवहार करत असतो। मग होतं कसं की व्यवहार देखील उत्तम आणि उत्तम व्यवहार केल्यामुळे, तर बोधासहित व्यवहार केल्यामुळे परत दुसऱ्या दिवशीचं ध्यान देखील उत्तम, अशी ध्यानाची प्रत त्याची वाढत जाते। जसं आपण मकरनाथांमध्ये सत्संगामध्ये त्यांनी सांगितलं होतं की कधी कधी बँकेच्या व्यापामुळे किंवा इतर व्यापामुळे मला एक 15 मिनिटच ध्यानाला मिळायची, परंतु त्या 15 मिनिटाची खोली, त्या ध्यानाची प्रत इतकी सुंदर असायची किंवा क्वालिटी इतकी चांगली असायची की दिवसभराचं समाधान शांती हे मिळून जायचं, हे असं त्याच्या बाबतीत घडून येतं। म्हणजे व्यवहारही चांगले आणि साधनाही चांगली। व्यवहार करताना कसा दक्ष असतो तो, तर आज स्वामी माधवनाथांची आठवण आला खेरीज राहत नाही। नुकत्याच पालख्या येऊन गेल्या आणि आता गुरुपौर्णिमेचे वेध हे आपल्या सगळ्यांना लागलेले आहेत। परवापासून इथे देखील गुरुपूजन सुरू होणार आहे आणि गुरुस्तवन देखील केंद्रामध्ये सुरू होतील। स्वामीजींनी विंबल्डन हा अत्यंत ह्या चिंतनाच्या निमित्ताने त्यांच्या चरित्रामध्ये काही थोड्या प्रमाणात अवधान करण्याचं भाग्य हे या चिंतनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना लाभलेलं आहे। विंबल्डन हा स्वामीजींचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा खेळ होता। जॉन मॅकनरो आणि इयान बोर्ग यांच्यामध्ये जो चुरशीची लढत चालली होती त्याच्या काही वेळानेच केंद्राची देखील वेळ होणार होती, परंतु स्वामीजींनी 5 मिनिटं आधी तो टीव्ही स्विच ऑफ केला आणि तडक केंद्रामध्ये ते आले। केंद्र सुटल्यावर देखील पुन्हा ते गेल्यावर टीव्ही ऑन केला का, तर नाही, त्यांनी पुन्हा तो टीव्ही बघितला देखील नाही। सावध दक्ष कसे असतात हे याच्यावर आपल्याला लक्षात येतं। साधनेच्या बाबतीत देखील दक्ष कुंभीकर महाराज की ज्यांच्या नेमाच्या आड आलेलं हे त्यांना अजिबात चालत नसे। पुढे समर्थ म्हणतात पाहे नित्यानित्य विवेक, नित्य काय आणि अनित्य काय, तर नित्य एक भगवंत की ज्याचा खरंतर आधार आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे आणि अशाश्वत असा अनित्य संसार। रामकृष्ण परमहंस म्हणत असत की ह्या जगतामध्ये परमात्मा तरुण वस्तू आणि बाकीच्या सगळ्या अवस्तू, ते म्हणत असत उजव्या हाताने भगवंताचे चरण घट्ट धरावेत आणि डाव्या हाताने आपल्या वाट्याला आलेली यच्छवत कर्म हे अत्यंत उत्तम रीतीने करावीत आणि ती कर्म करून झाली की पुन्हा तो हात देखील भगवंताच्या चरणाशी नेऊन ठेवावा, हा खरा नित्यानित्य विवेक। स्वामीजींना देखील आपल्याकडनं हाच विवेक अभिप्रेत आहे की आपली रोजची दैनंदिन कर्म करत असताना बोधासहित ती करणं, तो बोध कुठेही सोडून न देता कर्म करणं हे त्यांना मान्य नाहीये. सावधानता, दक्षता किंवा नित्यानित्य विवेक हे नुसते शब्द न राहता त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आचरण हे खरं तर आपल्याकडनं घडलं पाहिजे. हे नुसतं निरूपण न होता खरोखरीच त्याचं आचरण, तो बोध आपला टिकतोय की नाही हे बघणं हे खरं तर स्वामीजींना अभिप्रेत आहे. आणि हे करत असताना त्यांची प्रचिती, त्यांची अनुभूती ही सगळ्या ठिकाणी आपल्याला यायला हवी. जसं त्या सीतामाईंनी तो मोत्याचा हार हनुमंतांना भेट म्हणून दिला, तर हनुमंतांनी ते मोती न बघता त्याच्या आतमध्ये माझा प्रभू कुठे दिसतोय की नाही, प्रभू राम कुठे दिसतात की नाही, हा खरा तर नित्यानित्य विवेक. पुढे ते म्हणतात संग त्यागुनी एक सत्संग धरी. कोणता संघ टाकायला सांगतात, तर अर्थातच विषयाचा, विषयी माणसांचा की ज्याच्यापासून शाश्वत समाधान सुख याला आपण अंतरतो. देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं खरं तर समर्थांना इथे अभिप्रेत आहे. हा एक जो शब्द आहे तो आपल्याला दोन्हीकडे लावता येईल. एक म्हणजे विषयांचा संघ त्याग आणि एक सत्संग तेवढा धरणं. हा सत्संग कोणी धरला, तर स्वामी मकरंदनाथांनी. कसा, तर ज्यावेळेस ते बँकेमध्ये होते सर्व्हिसला, तर त्यावेळेस त्यांना अनेक प्रमोशन्स ही मिळाली देखील असती, परंतु त्या प्रमोशनमुळे बदलीच्या गावी जायला लागणार आणि स्वामीजींचा सहवास संघ आपल्याला मिळणार नाही, या कारणाखातर त्यांनी प्रमोशनचा एक संघ त्याग केला आणि एक स्वामी माधवनाथांचा फक्त संघ धरला. आणि त्याची गोड फळ परिणाम हे आता आपण त्यांच्या संगतीमध्ये अनुभवत आहोत, उपभोगत आहोत. दोन प्रकारांनी ही संगती आपल्याला अनुभवता येते. एक म्हणजे त्यांचा देहाचा होता होईल तेवढा सहवास, की ज्याच्यापासून आपली चित्तशुद्धी, अंतःकरण शुद्धी होऊन तो बोध आपल्या वृत्तीवर राहायला खूप मदत होते त्यांच्याच कृपेनी. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सांगितलेली साधना, की ज्याच्यामुळे तत्वमसीचा उपदेश मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे हा बोध वृत्तीवर राहायला खूप मदत होते. असा हा संघ, हा आपल्याला शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा मिळो, हीच आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांच्या चरणांशी प्रार्थना करतो आणि त्याच्यासाठी तुकाराम महाराजांच्या शब्दांचा आधार इथे घेतो. पडून राहीन तये ठाई, पडून राहीन तये ठाई, उगाची संतांची ये पायी, उगाची संतांची ये पायी, न मागे न करी काही, न मागे न करी काही, तुझी आण विठोबा तुका म्हणे या बोला, चित्त द्यावे बा विठ्ठला, न पाहिजे केला अवघा माझा अवेर. हरिओम.
आताच अतिशय सुंदर असं चिंतन आपण सद्भक्त पराग करवंदेंकडून ऐकलं. स्वामीजींनी फक्त उत्तम गुण वर्धिष्णू केले असं नाही, तर ते आचरणात आणून ते स्वामी माधवनाथांचे अत्यंत लाडके व अंतरंग शिष्य बनले. त्यामुळेच स्वामी माधवनाथांनी नाथ संप्रदायाची धुरा स्वामी मकरंदनाथांना त्यांच्या वयाच्या 35व्या वर्षीच दिली. या पवित्र कार्याला आपल्या शोधित सत्वगुणांनी पूजनीय तो मधुराताई तेवढीच तोलामोलाची साथ देत आहेत. इथे उल्लेख करण्याचं अजून एक उत्साहाचं कारण असं की सौ मधुराताई आपल्याच वयोगटातील आहेत. आता आपण परमपूज्य स्वामीजी व मातोश्री सौ मधुराताईंना हार अर्पण करणार आहोत. आपल्या सर्वांच्या वतीने सद्भक्त श्री अभिजित नाईक व सद्भक्त सौ अपूर्व नाईक हार अर्पण करतील. सद्भक्त श्री नाईक व सौ नाईक अतिशय उच्च शिक्षित आहेत. ते गेल्या 10 वर्षापासून स्वामी मकरंदनाथांकडे येतात आणि त्यांचे अनुग्रहित आहेत. त्यांची दोन्ही मुलं सुद्धा केंद्रात अगदी नियमित उपस्थित असतात. आता यानंतर अभंग सेवा सादर करतील सद्भक्त सुरेखा कांबळे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ, परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ.
देवासा करी मत उपकार, देवासा करी मत उपकार. असा विसरा पाडी माझ देहाचा विसरा पाडी माझ तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा दुर्विकेशी राजा कळा आले दुर्विकेशी राजा कळा आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा ठाव दे चित्ता राखे पाया पाशी ठाव दे चित्ता राखे पाया पाशी सकला वृत्तीशी अखंडित सकला वृत्तीशी अखंडित तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा आज फळ चिंता लज्जा काम क्रोध आज फळ चिंता लज्जा काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा तोडावा संबंध यांचा माझा तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा मागे हे एक हिची आहे आता मागे हे एक हिची आहे आता नाम मुखी संत संग देई नाम मुखी संत संग देई तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा तुका मारे नको वर संग देवा तुका मारे नको वर संग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा दर्विकेशी राजा कळा आले दर्विकेशी राजा कळा आले तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा।
आजच्या चिंतनासाठी ज्या ओळी आपण घेतल्या होत्या त्या पहिल्या ओळीत सांगितल्याप्रमाणे श्रवणाची आवड असणारे, दुसऱ्या ओळीत सांगितल्याप्रमाणे कायम स्वरूपी निजध्यासात असलेले, तिसऱ्या ओळीत सांगितल्याप्रमाणे कायम सावध व दक्ष असणारे, या सर्व लक्षणांनी मंडित असणारे आपले स्वामीजी आहेत बरं कसे। इथं संतांच्या शब्दाचा आपल्याला आधार घ्यावा लागतोय। आपले सद्गुरु आहेत तरी कसे, सुखरूप, संतोषरूप, आनंदरूप, हास्यरूप, ऐक्य रूप आत्मरूप सर्वत्र असे. अशा सद्गुरूंना मी प्रार्थना करते की त्यांनी आपल्याला आता आशीर्वचन द्यावे. स्वामीजींच्या आशीर्वचनानंतर कार्यक्रमाची सांगता वर प्रार्थनेने होईल. सद्भक्तचं वर्चनवाक ही वर प्रार्थना सादर करेल.
ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. आजचा हा विशेष कार्यक्रम विशेष केंद्राचा कार्यक्रम त्याला आपण युवा स्नेह देखील म्हणतो. 35 ते 50 वयोगटातल्या साधकांनी सादर केला आणि हा एकूण कार्यक्रम खूप शुद्ध किंवा निखळ परमार्थ सांगणारा असाच झाला. कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या निरूपणामध्ये भाग घेणाऱ्या तीनही साधकांची निरूपण व्यक्तिशः देखील मला आवडली. आपल्या पारमार्थिक जीवनाकडे गांभीर्याने पाहणारे असे साधक आपल्या केंद्रामध्ये तयार होत आहेत आणि त्यांची संख्या देखील चांगल्यापैकी वर्धिष्णू होते आहे. ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटत. तसंच निवेदनापासून किंवा सूत्र संचालनापासून ते प्रार्थना अभंग हे सगळे कार्यक्रम देखील अतिशय आखीव रेखीव आणि सुंदर असेच झाले. स्नेहलताईंनी सांगितलं तसं पहिल्या ओवीमध्ये श्रवणाबद्दल आणि दुसऱ्या निरूपणामध्ये निजध्यासाबद्दल आणि तिसऱ्या विशेष करून सावध आणि दक्षतेबद्दल. पण नुसतं श्रवणाबद्दल नाही तर माझ्या श्रवणाबद्दल, नुसतं निजध्यासाबद्दल नाही तर स्वामींच्या निजध्यासाबद्दल, आणि नुसतं सावध आणि दक्ष नाही तर स्वामी मकरांना जसे सावध आणि दक्ष राहिले तशाबद्दल अशी निरूपण झाली असं त्या म्हणाल्या. साधन अभ्यास आणि सद्गुरु, सत शिष्य आणि सत शास्त्र विचारू, सत्कर्म सदुपासना पारू पावली भवाचा असं समर्थ म्हणतात. साधन अभ्यास आणि सद्गुरु सद्गुरु आहेत आणि सद्गुरु स्वतः साधन अभ्यास करत आहेत आणि करून घेत आहेत. मी एका गुरूंकडे गेलो होतो. ते फारसे प्रसिद्ध नाहीत पुण्यामध्ये, आता बहुधा ते नाहीत, इथं जवळच राहत असत. आमच्या ऑफिसमधल्या माझ्या एका मित्राबरोबर त्यांनी मला निरोप पाठवला. मी त्यांच्याकडे गेलो. वृद्ध वयस्कर असे होते. त्यांच्याकडे 3 खोल्यांचा छोटा फ्लॅट होता आणि त्या फ्लॅटमध्ये बाहेरच्या खोलीमध्ये 3 साधक ध्यानाला बसलेले होते. मी आतल्या खोलीत गेलो. आत स्वयंपाकघर होता आणि स्वयंपाकघराच्याच खोलीमध्ये एक दिवाण होता त्यांचा विवाह झालेला नव्हता आणि वृद्ध वयस्कर होते, साधकच त्यांची काळजी घेत होते आणि आत एक खोली होती ती देवघरासारखी अशी त्यांनी ठेवलेली होती. तिथं काही झोपण्याची जागा वगैरे नव्हती आतल्या खोलीमध्ये, तर फोटो मूर्ती अशा तिथं ठेवलेल्या होत्या. ते स्वयंपाकघरातच बाजूला झोपत असत असं मी निष्कर्ष काढला. गेलो तर त्या पलंगावरच मी बसलो. वयामध्ये इतकं अंतर असताना इतकं प्रेमाने त्यांनी आगत स्वागत केलं. तिथं असलेल्या एका साधकांना, ध्यानाला बसलेल्या साधकांना त्यांनी उठून आणलं, जवळ जाऊन खांद्याला हलवून त्यांनी उठवलं. आत आल्यावर म्हणाले की चहा करा, स्वामीजी आले तर चहा करा. आणि म्हणाले की पाणी घालू नका, दुधाचा चहा करा. इतके प्रेमाने बोलत होते, दुधाचा चहा करा असं म्हणाले. आणि म्हणत होते की मी इथं बसतो राहतो, आता मला वयोमानाप्रमाणे फार ध्यानाला साधनेला बसता येत नाही, मी थोडा बहुत बसतो, पण माझ्या शिष्यांनी इतकी प्रगती केली म्हणून सांगू, माझ्यापेक्षा कितीतरी जास्त बसतात. अरे बापरे, हे इतके कसे बसतात तेच मला कळत नाही. तीन तीन चार चार तास बसतात हो, इतके इतके साध्या सरळ भाषेत आणि प्रेमाने ते बोलत होते. माझे शिष्य माझ्या फार पुढे गेलेले आहेत असं म्हणाले. ज्या ठिकाणी साधन अभ्यास होतो आणि ज्या ठिकाणी सद्गुरू आहेत, सद्गुरू साधन अभ्यास करून घेणारे आहेत, सत्शिष्य आणि सत्शास्त्र विचारू, सद्गुरू आहेत, साधन अभ्यास होतो आहे आणि त्या ठिकाणी शिष्य देखील जमा झालेले आहेत आणि सद्गुरू नेहमी देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी अशा प्रकारे थेट शुद्ध ज्ञानाबद्दल बोलत असल्यामुळं अन्य कारणाकरता आलेली मंडळी तिथे टिकतच नाहीत. ती येतात आणि निघून जातात आणि जे टिकतात तर ती सत्शिष्य होण्याचा, आपली साधना खूप चांगली व्हावी असाच संकल्प धरून तिथे टिकतात, तिथे राहतात. हे शिष्य साधनेबद्दल खूप जागरूक असे असतात आणि शास्त्रीय साधना करण्यामध्येच त्यांना रस असतो. सत कडून मिळणारी जी शास्त्र, उपनिषद, भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी दासबोध गाथा आणि नाद भागवत, ही मराठी भाषिकांसाठी चार वेदच आहेत. अशा रीतीने मूळ शास्त्र आणि आपल्याकरता असणारी शास्त्र याचा विचार ज्या ठिकाणी सतत मांडला जातो, केला जातो, चिंतन केलं जातं, अर्थातच शिष्य आहेत, साधन अभ्यास आहेत, सद्गुरू आहेत आणि सत्शास्त्राचा विचार आहे, अशा वेळेला जो शिष्य आहे तो शिष्य त्याची कर्म देखील सत्कर्मामध्ये मोडतील अशीच घडत आहेत. सत्कर्मांची व्याख्या करताना ज्ञानेश्वर महाराजांनी मोठी गोड व्याख्या केलेली आहे. परी संतान सवे वसता, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता वैराग्येसी, येण्याची सत्कर्मे अशेषही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संतांचा सहवास, संतान सवे वसता, संतांबरोबर श्रवण, जितका काळ राहता येईल तितका काळ राहणं आणि संतांनीच मार्गदर्शन केल्याप्रमाणे योग आणि ज्ञान या दोन्ही गोष्टींमध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न करणं, योगज्ञानी पैसता, गुरुचरण उपासिता आणि सद्गुरु चरणांची उपासना करणं. मी नुकतंच असं वाचलं की स्वरूपानंदांनी एका शिष्याला असं सांगितलं की सद्गुरु चरण याचा अर्थ सोहमचा आलंबन. सोहम भजन करत जा म्हणजे गुरुसेवा आणि गुरुचरणांची सेवा या गोष्टी त्याच्या अंतर्गतच येतात असं स्वरूपानंदांनी सांगितलं. गुरुचरणांची सेवा आणि वैराग्य भाव या सगळ्या गोष्टी जरी जमून आल्या तरी देखील वेळ प्रसंगी विषयाकडे ओढ घेणं आणि तो पतंग कसा अचूक ज्वाळेवर झेप घेतो आणि आपलं जीवन गमावून बसतो, तसं वेळ आली की सगळं भान नाहीसं व्हावं, जणू कोणी संमोहित केलंय असं व्हावं आणि आपण विषयांकडे ओढ घ्यावी, हे साधकाच्या पक्षी घडू नये. तो विषयामध्ये पैसा आला, आपल्याला विषय या यांनी माहीत असलेल्या सगळ्या गोष्टी आल्या, आवड ही परमात्म्याच्या ठिकाणी असल्यामुळे इंद्रियांचे जे विषय आहेत तर त्या विषयाच्या ठिकाणी थोडी उदासीन वृत्ती असणं, वैराग्याचा देखील भीतीदायक अर्थ घेऊ नका. जे न्याय धर्म असे विषय आहेत त्याच्याबद्दल संतांना काही म्हणायचं नाही. अशा प्रकारे जो सत्कर्मामध्ये रत आहे, येण्याची सत्कर्मे अशेष ही अज्ञान विरमे, या सत्कर्मांनी संपूर्ण अज्ञान अशेष काहीही शेष अज्ञान न राहता ते नाहीसं होतं. ज्याचे अहम विश्रामे आत्मरूपी, ज्याचं अहम अहंता ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विश्रांती पावते. समर्थ असं म्हणतात की सत्कर्म सत् वासना पारू पाववी भवाचा. सद्वासना या शब्दामध्ये अर्थात आपोआपच वैराग्य हाही अर्थ येतोच, पण सत्कडे नेण्याचीच वासना, सतचीच इच्छा, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्य नेम निरंतर. साधनाभ्यास हा सदुपासनेचा आहे, त्याच्या सहित सत्कर्म, सत्क्रिया, स्वधर्म, सत्संग आणि नित्य नेम निरंतर हे साधकाच्या यशस्वी जीवनाचं गमक म्हणून समर्थांनी सांगितलं. शिष्य लक्षणामध्ये आलेल्या या ओव्या आहेत. या प्रकारे जो चालतो त्या साधकाचा परमार्थ यशस्वी होतो. मला असं वाटतं की हे आपल्या ठिकाणी चिंतनानी जितकं ठसेल तितके आपणच मार्ग शोधू. आपण साधनेकरता म्हणून नवीन नवीन युक्त्या जसं स्वामीजी म्हणत असत की रेल्वेनी प्रवास करणाऱ्या त्या साधकांनी मुंबईहून डोंबिवलीहून व्हीटीपर्यंत जाणाऱ्या त्या साधकांनी उभ्या उभ्या लटकत पण ज्ञानेश्वरीची किती पारायणं केली स्वामीजी सांगत असत. जर मनात असेल तर सगळं होऊ शकतं, नाहीतर गर्दीवर टीका, जीव कोणतो त्रासतो, श्वास घेता येत नाही, लोक घामट आहेत, पुष्कळ बाजूला इकडे तिकडे जर पाहायचं झालं तर टीका करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. अस्वच्छता आहे, धक्काबुक्की आहे, पण ज्याला करायचं आहे त्याचं करण्याकडे जर लक्ष असेल तर या गोष्टींकडे लक्ष नसतं. आपल्याला जे प्राप्त झालेलं जीवन आहे ते एकदा तसं आहे असं समजल्यानंतर त्याच्यात बसेल अशा प्रकारे साधकाचं जीवन जगणं हे आपलं काम आहे. यांनी असं करण्याचं कारण नाही की आपल्याला प्रवास जर आपल्याही नशिबात असता तर मग मी तशी पारायणं केली असते. प्रवास नाही ना आम्हाला, म्हणून मग ज्ञानेश्वरी कधी वाचणार, असाही त्याचा अर्थ नाही. जी प्राप्त परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये साधकासारखं राहणं, साधकाचं जीवन जगणं, आपल्या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो अधिकाधिक याचा जर आपण विचार केला तर साधकाचं जे जीवन आहे ते जीवन त्याला सतत शाश्वत अशाश्वत याची विचारणा आणि जो शाश्वताचा स्वीकार आहे तो स्वीकार हे त्याच्या जीवनामध्ये सहज घडू शकेल, सहज होईल. मी ऑफिसमध्ये जात असताना कुठल्या एका नियमाने वागलो नाही, मला हे जमलं अशा करता की मी हे करत असे याचा कोणाला फारसा पत्ता लागला नाही. कोणत्याच एका नियमाने मी कधी राहिलो नाही. एक दोन दिवस सहकाऱ्यांबरोबर ते चक्कर मारायला जायचे, चहा प्यायचे, तर मी त्यांच्याबरोबर चक्कर मारायचो. एक दोन दिवस मी सांगायचो की मी घरी जाऊन येणार आहे आज. एक दोन दिवस मला काहीतरी काम आहे असं सांगून मी बाहेर पडायचो. आपण युक्तीने हे सगळं करू शकतो. सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास हे शिष्याचं मुख्य लक्षण सांगितलेलं आहे. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सत्शिष्य असं ते म्हणतात. तर नेहमीच तसं चिंतन करावं. अनन्य भावानी आपण शरण जायचं आहे. थोडंही वेगळं राहण्याची माझी इच्छा नाही स्वरूपापासून, सद्गुरु स्वरूपापासून. अशा प्रकारची मोठी आकांक्षा धरावी आणि जीवन जगावं. संसार खूप विचित्र आहे. संसारामध्ये अनेक अनेक प्रसंग येऊन गुदरतात. संसारामध्ये कायम रुखरुख, ज्याला सामान्य भाषेमध्ये भुंगा म्हणतात की नाही, तसा कायम असतो, प्रत्येकाला असतो. आणि ही गंमत आहे, प्रत्येकाला असतो. आपण आपल्याबाबत विपरीत विचार करता करता तो विचारच खरा होणार आहे असा भुंगा आपल्या मागे लागल्यासारखं होतं. अगदी बारावीच्या मुलांना आपल्याला यश मिळून सीईटी मध्ये काय ते खरं आहे हा कायम कायम वर्षभर ही गोष्ट त्यांच्या डोक्यात असते. त्यामुळं अनन्य भावानी शरण जाणं ही जी गोष्ट आहे याच्यासाठी बरीचशी ओझी जी आहेत आपण वागवतो. मानसिक रीतीने भावनिक रीतीने आपण वागवतो तर ती ओझी टाकून जायला पहिलं शिकलं पाहिजे, तर अनन्य भावानी आपण शरण जाणार. आपल्याला ही ओझी टाकता येत नाहीत. मनुष्य हे एक अजब यंत्र भगवंतांनी बनवलेलं आहे. त्याला थोडी जरी असुरक्षितता वाटली कुठल्याही अँगलनी कुठल्याही बाजूनी, मग पैशाची बाजू असो, घराची बाजू असो, प्रमोशनची बाजू असो, बदली, टेबल चेंज. आमच्याकडे जे बँकेत काम करणाऱ्या लोकांना, जयंत खळदकर आला असेल एखाद वेळेला, की बँक ऑफ महाराष्ट्र बाजीराव रोड ब्रांच पूर्वी एवढी मोठी होती, इतकी मंडळी तिथं काम करायची आणि वर्षानुवर्ष एकाच जागी तो मनुष्य काम करत बसलेला असायचा. जेव्हा बँकांमध्ये बदल झाले आणि टेबल चेंजेस होणार आहेत अशी बातमी क्लार्क लोकांपर्यंत जाऊन पोचली तर कित्येकांची ब्लड प्रेशर वाढली. अनन्य भावानी शरण जाण्याच्या आड जर काही येत असेल तर आपण धरत असलेली रुखरुख चिंता ही गोष्ट आपल्याला अनन्य होऊ देत नाही. याच्याऐवजी दुसऱ्याच अन्य गोष्टीचा सतत विचार करणं, त्यामुळे मग अशी व्यक्ती म्हणते की सगळं माहिती आहे पण एवढा प्रश्न सुटला ना म्हणजे मग झालं. आहे तितुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. स्वामीजींची खूप आवडती ओवी होती. संसाराच्या सगळ्या गोष्टींवर जेवढा आहे माझ्याजवळ तेवढं देवाचं दिलेलं आहे आणि देव पाहून घेणार आहे. माझं यश आणि अपयश देखील माझं नसून देवाच्या इच्छेने माझ्याबाबत जे काही घडतं ते घडेल अशी जर भावना ठेवली, अशी जर भावना ठेवता आली तरच या रुखरुखीतून बाहेर पडेल. नाहीतर अपेक्षित फायदा होत नाहीये किंवा जो फायदा होतो आहे त्याच्यामध्ये अपेक्षित फायदा होत नसल्यामुळे तोटा दिसायला लागणं, अशा अनेक गोष्टींचा समावेश आपल्या विचार चक्रामध्ये यायला सुरुवात होते. राजू कुलकर्णीचे काका, मी एकदा त्यांच्या घरी गेलो. आमच्या घराजवळच ते राहतात राहायचे, आता त्यांनी जागा बदलली. ते बाहेर भेटले आणि मी आणि मधुरातही त्यांच्याकडे गेलो. त्यांचा तेव्हाही तिकडे बंगला होता पण ते म्हणाले की आम्हाला या खोल्या सोयीच्या पडतात म्हणून ते त्या जागेत जुन्या जागेत अतिशय उमदार तीन छोट्या खोल्या आणि सुंदर घर होतं त्यांचं एका जुन्या सोसायटीमध्ये बाजीराव रोडवर. ते मला सांगत होते की मी दोन ठिकाणी फ्लॅट बुक करून फसलो, मला बिल्डरनी फसवलं, माझे पैसे वाया गेले दोन ठिकाणी. आता बंगला झाला, मग प्लॉट घेतला, बंगला झाला. पण मी असा विचार केला की मी शिकलो तेव्हा किती विपरीत परिस्थितीतून शिकलो. आमच्याकडे काही नव्हतं म्हणाले. मग आमच्याकडून काही नव्हतं तर मध्ये झालेला तोटा कोणाचा? ज्यांनी दिले त्यांनी घेतले. माझ्याजवळ जर काहीच नव्हतं तर माझा तोटा झाला असं तरी मी कशाला म्हणू, असं ते मला म्हणाले. तर तो विचार त्यांनी मला किती आदरपूर्वक त्यांच्या घरी बोलवलं पण माझी दृष्टी खाडकन उघडावी असा मला तो विचार वाटला. माझ्याजवळ काहीच नव्हतं म्हणाले आणि त्याच्यात मला जे मिळालं त्याच्यात मी काही गेलं आणि अजूनही भरपूर शिल्लक आहे, तसं माझं नुकसान काहीच झालं नाही म्हणाले. असा विचार राखणारा जो आहे त्या त्यावेळेला सावधगिरी बाळगलीच असेल, पण जर समोरचा फसवण्याच्या उद्देशानेच काही करत असेल किंवा तुमचे योगच तसे असतील तर फसण्याखेरीज तुम्हाला काही गत्यंतर नसतं. कारण व्यवहार हा बऱ्याच वेळेला विश्वास ठेवूनच चालत असतो. जर मी घर बांधतो आहे आणि हा बिल्डर मला फसवणार नाही कशावरून, इथंच जर अडून बसला तर घरच बांधू शकत नाही. ते करता करता जवळपास फसणाऱ्यांची संख्या कमी असते पण कोणाकोणाच्या वाट्याला फसवणूक येते. ते असं म्हणाले की माझ्यापाशी काही नव्हतंच, केवळ शिक्षणाच्या जोरावर ते मला वाटतं मॉडर्न कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपल होते, आता बहुतेक रिटायर झाले ना राजू. ते म्हणाले एवढ्यावर मी चढत गेलो, सीओईपी मध्ये शिकवत होते पण माझं काही नव्हतंच, त्यामुळे माझा तोटा झाला तरी कसं म्हणायचं. आता जे आहे ते देवाने दिलेलं माझ्याजवळ आहे. मला हा विचार एवढा स्फूर्तीदायी वाटला. या अशा विचाराला धरून अनन्य भावानी शरण जाता येतं. जर अनेक प्रकारच्या चिंतांनी आपण ग्रासलेले असू तर अनन्य भावांनी शरण जाऊ शकत नाही. तसंच आपला नेम फार सांभाळला पाहिजे. नेम सांभाळण्यामध्ये आपण खूप दक्ष पाहिजे. हा जो वयोगट आहे या वयोगटामध्ये दोन गोष्टी आहेत. 16 ते 25 या वयोगटामध्ये फार नियम सांभाळणं शक्य होत नाही ही वस्तुस्थिती आहे. कारण शिक्षण चालू असतं, नवीन नोकरी लागलेली असते कदाचित. 25 ते 35 या वयोगटामध्ये देखील नियम सांभाळणं तुलनेने कठीणच असतं. माझा एक मित्र स्वामीजींकडे येणारा, त्याचं लग्न झालं 28व्या वर्षी आणि एकदम त्याचं येणं कमी झालं, ध्यानाला बसणं कमी झालं. तो म्हणाला आपल्या बायकोला दिलासा मिळाला पाहिजे. मला म्हणाला आपल्या बायकोला दिलासा मिळाला पाहिजे की आपला नवरा नॉर्मल आहे. म्हणजे काय रे, म्हणलं आपण अगदी जास्त ध्यानाला वगैरे बसलेलं तिच्या समोर दिसलं नाही पाहिजे. मी म्हणला अरे असा दिलासा जर देत गेलास तर तू जेव्हा ध्यानाला बसशील तेव्हा ती परत विरोध करेलच ना. तर पहिल्या दिवसापासून तू ध्यानाला बसणारा दिस ना तिला. नाही म्हणाला, आपण नाटक सिनेमा पाहू शकतो आणि प्रवचनालाही जाऊ शकतो हे तिला दिसावं, आणि आपण अति परमार्थ करत नाही हे तिला एकदा दिसलं म्हणजे मग ती बाजू आपली सुरक्षित झाली. आता तो येईन असा झाला याला कित्येक वर्ष झाली, नंतर बायको परवानगी देईल कशी. त्यामुळे आपला जो नेम आहे त्या नेमाच्या बाबत त्या वयोगटात विशेष करून 25 ते 35 या वयोगटामध्ये तुमच्या जीवनात जे बदल होतात त्या याच्यामध्ये ते स्थिर ठेवणं फार कठीण जातं. पण जर ठेवलं तर हा 35 ते 50 या वयोगटामध्ये आणि या वयोगटाच्या ही शेवटच्या स्थितीमध्ये गोष्टी जवळपास तुमच्या हातात आलेल्या असतात. तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही तुमच्या नियमापासून. फक्त तुम्हीच आपणहून जर ते मोडलं तर ध्यानाला बसलात, फोनची बेल वाजली, बायको म्हणते उठू नका उठू नका, काही गरज नाहीये मी बघते, पण हा म्हणतो की नाही मीच बघतो, बेल वाजते तर हाच दार उघडायला जातो. कारण बेल वाजल्यावर याला माहीत असतं की पेपर येणार आहे आणि आज पेपर वाचायचा राहिला आहे. अशी जर मनोवृत्ती असेल तर साधकाचं जीवन घडू शकत नाही. म्हणून नियमाच्या बाबत, नियम म्हणजे कठोरता नाही, उलट नियम म्हणजे सुख वाटलं पाहिजे. नियम अतिशय प्रेमाने झाला पाहिजे. असा खूप प्रेमाने नियम होण्याचा काळ हा 35 ते 50 हाच आहे. या वयामध्ये नियमित केंद्र, मग तुम्ही ठरवाल तो नियम. नियमित म्हणजे रोज केंद्र असं मी आत्ताच्या बदललेल्या भूमिकेमध्ये म्हणत नाही. याचं कारण पुणे इतकं मोठं झालेलं आहे. आता या स्नेहल कुलकर्णी कुठून येतात, एकदा मी त्यांच्या घरी गेलो तर मला समजलं की त्या कुठून येतात. इथपर्यंत सूस रोडवर फार दूरवरून इथपर्यंत येणं ही देखील कठीण. जर ठरवलं की आपण आठवड्यातून एकदा यायचं तर तसं येणं हाही मी नियमच समजेल. आठवड्यातून दोनदा तर तोही नियमच समजेल. या नियमामध्ये फक्त केंद्रात येणं, साधना करणं एवढ्याच गोष्टी असतील असं नाही. तर साधना करणं, केंद्रात येणं याच्या बरोबरीने देखील अनेक गोष्टी अगदी नियमाने कराव्यात. जसं मुलांची चौकशी करणं, मुलांबरोबर थोडं बहुत बसणं, सहज कॉम्प्युटर उघडून पाहणं, कुठं कुठं काय काय आहे त्यांनी भरून ठेवले ते एकदा पाहणं, सहज सहज असं या वयोगटामध्ये केलं पाहिजे असं मी म्हणेन. प्रात्येक तू षोडशे वर्षे मुलं सोळा वर्षांची झाल्यानंतर पुत्र मित्रावदाचरेत काय पुत्र मित्रवद आचरेत. तर मुलं मोठी होतात तो हाच काळ आहे. पन्नाशीच्या दरम्यान मुलं तशी मोठी झालेली असतात तर त्यांच्याशी देखील पूर्वीचा आपला वागण्याचा जो बाज आहे माझ्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मी बदलायला पाहिजे. त्या तऱ्हेने एका नियमाने हे सगळं करणं हे गरजेचं आहे. परमार्थामध्ये घातक गोष्ट जर कोणती असेल आणि या वयाच्या दरम्यान कदाचित ती वाढू शकते अशी असेल ती म्हणजे मत्सर. तसं उशिराच्या वयातच ती जास्त वाढते मत्सरासारखी गोष्ट. आणि हा मत्सर कोणाचाही वाटू शकतो कोणाचाही. अगदी दोन बहिणी एकमेकांची तुलना याच्या पुढच्या वयातच करतात 35 ते 50 मध्ये कारण प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगळी झालेली असते. आपली मुलं आणि आपल्या भावाची किंवा बहिणीची मुलं याची तुलना होण्याचा देखील हाच काळ आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे सर्वत्र असणारा मत्सर आपल्या बरोबर नोकरीला लागलेले किंवा आपल्या बरोबर शिकलेले पण कुठल्या कुठे प्रगती केलेले आणि आपण यांच्यात असलेला फरक फक्त साधक आणि साधक असाही मत्सर नाही तर सर्व क्षेत्रात मत्सर असतो. साधनेच्या क्षेत्रात तो अभावानी असावा अशी इच्छा आहे पण दीर्घ काळ एकाच ठिकाणी असणारी जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये अतिमत्सर नंतर निर्माण होण्याची शक्यता असते. ऑफिस सारख्या ठिकाणी तर विशेष करून आणि जिथं प्रमोशन्सचा संबंध आहे तिथं कट थ्रोट म्हणजे काय किती वाईट शब्द आहे. साधकांनी या मत्सराच्या भावापासून खरंच वाचलं पाहिजे आणि मत्सर हा साधक आपण साधक आहोत म्हणून संसारी माणसांचा करू शकतो. केंद्रात न येणाऱ्या तुमच्या नातेवाईकांच्या बाबत त्यांना नावं ठेवणं किंवा त्यांचं जीवन आपलं कसं तरी चाललंय असं वाटणं ही न कळत आपलं जीवन चांगलं असणं आणि त्यांचं नसणं याच्यात केलेली तुलनाच असते. प्रतिक्रिया रहित जीवनच खरं मत्सराचं जीवन तर खरंच नाश करणार. अंबुराव महाराजांचा मत्सर उमदीकर महाराजांच्या त्या शिष्यवर्गामध्ये मोठ्या प्रमाणात केला जात असे असं अंबुराव महाराजांच्या चरित्रावरून तिथं असं असे की दीर्घ काळ नेमाला बसायचं असायचं त्यामुळे काही मंडळी पेंगू यायची तर एकाने जागहून हाक मारायची आणि त्यांनी म्हणायचं की हो जागा आहे एवढंच म्हणायचं म्हणजे तो झोपला नाहीये. मधून अधून आपले सगळे सावधपणाने नेम करतायत का या करता. महाराज ऐकत असायचे उमदीकर महाराजी बरोबर बसलेले असायचे तर काही शिष्यांनी असं हे केलं की हे यांचे खूप लाडके आहेत म्हणून सतत मधून अधून यांचं नावच घ्या. त्यांनी पहिले 2 दिवस आहे जागा आहे असं सांगितलं एवढंच अपेक्षित असे आणि परत नेम चालू. 2 दिवसांनंतर जेव्हा हे सारखं व्हायला लागलं तेव्हा अंबुराव महाराजांनी उत्तर देणंच बंद केलं. काय महाराजांना वाटायचं असेल ते वाटो उमदीकर महाराजांना कारण या सारखं अंबुराव यांचं नाव घेण्यानेच अंबुरावांना त्रास होत होता. याच्यात अंबुरावांचं काही नाही बिघडलं. महाराजांच्या दृष्टीतून ते खाली पडावेत किंवा इतर साधकांच्या दृष्टीतून ते खाली पडावेत असा प्रयत्न होता त्याच्या माग. हा जो मत्सर आहे मत्सराचा असं आहे की मत्सर करणारा जो आहे तो फार जळत असतो, खूप खूप रक्त जाळून घेत असतो आणि तो ज्याचा मत्सर करत असतो त्याच्यात एक गावीही नसतं, त्याला पत्ताही नसतो. तर सर्वच क्षेत्रात निर्माण होणारा मत्सर या काळामध्ये बळावायची शक्यता असते. म्हणून साधकाच्या जीवनाकरता साधना, अभ्यास आणि सद्गुरु, सदशिष्य आणि सदशास्त्र विचारू, सत्कर्म, सद्वासना, पारू पावी भवाचा, सदुपासना, सत्कर्म, सत्क्रिया आणि स्वधर्म, सत्संग आणि नित्यनेम निरंतर याला सहाय्यक गोष्टी कोणत्या आणि याच्या आड येणाऱ्या गोष्टी कोणत्या याबद्दल मी बोलतोय. एकूणच वेळ संपलेला आहे. एकूणच जर पाहायचं झालं तर हा जो विशिष्ट काळ आहे, हा विशिष्ट काळ खऱ्या उमेदीनी परमार्थ करण्याचा काळ आहे. याच्यामध्ये आपण काळजांमध्ये देखील सापडू शकतो, विविध प्रकारच्या, सगळं आपल्यावरच आहे ते करणं. पण जशी परिस्थिती आहे आणि जसं आपण पूर्ण प्रयत्न केल्यानंतर आपल्या संसाराचं आपलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपण भगवत कृपेनी जसे असायला हवेत तसे आता आहोत. माझ्यावर सद्गुरूंचं पूर्ण लक्ष आहे, माझ्याबाबत जे घडतं ते माझ्या कल्याणासाठीच घडतं अशा भावनेनी राहणारा जो आहे तो हळूहळू शांत होऊन जातो. एक स्वीकार ही गोष्ट आहेच जीवनामध्ये, आणि या वयामध्ये जो स्वीकार करावा लागतो त्याला तोड नाही, सर्व बाबतीत स्वीकार करायला लागतो तो याच वयामध्ये. मुलं बुद्धिमान निघणं न निघणं, त्यांनी शिकणं चांगलं न शिकणं, आपल्याला अनुकूल असं वर्तन पत्नीनी अथवा पतीनी करणं न करणं, सगळे स्वभाव प्रगट होतात. दीर्घकाळ जे 8-10 वर्ष एकदा गेली की व्यक्ती आपल्या मूळ प्रकृतीवर येते. तर आता आपला संसार जो आहे तर तो या पद्धतीनेच चालायचा असा कुठंतरी स्वीकार देखील करण्याचा हाच खरा काळ आहे. आणि सद्गुरूंनी आपला स्वीकार केलेला आहे, सद्गुरूंनी आपला अंगीकार केलेला आहे आणि तेच आपल्याला खऱ्या अर्थाने तारणहार आहेत, हे सर्व अंगांनी पटण्याचा हाच काळ आहे असं मला वाटतं. आजच्या या परिसंवादाच्या निमित्ताने मीही विषय माहीत असल्यामुळे थोडं चिंतन करून आलेलो होतो, मलाही सोपं गेलं. जे विचार सुचले ते आपल्या समोर मी मांडले. या वयोगटामध्ये मधुराताईंचाही समावेश असल्यामुळे मी या वयोगटाच्या कार्यक्रमात इंटरेस्टेड होतो. त्यामुळे हे स्वीकार, ऍक्सेप्टन्स वगैरे सगळं या वयोगटाच्या लोकांना सांगताना अप्रत्यक्ष रीतीने सगळ्यांबरोबर त्याही ऐकणार आहेत आणि त्याचा मला फायदाच होणार आहे. असाही एक काय म्हणायचं हल्लीच्या भाषेत कनिंग विचार बोलता बोलता माझ्या मनात येऊन गेला. एकूणच हा विचार आत्मकल्याण करणारा आहे याच्यामध्ये मात्र काही शंका नाही. तसं आमच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये बर का? काही नाही. प्रत्येक वयोगटामध्ये आम्ही त्या वयोगटाच्या बरेच पुढे होतो असं मला वाटत. तो लाओत्से एक वचन आहे की मी प्रौढच जन्माला आलो असं तो म्हणतो. जन्माला आलो तेव्हा मी प्रौढ वृत्तीचाच होतो, तर हे फारच धाडसाचं विधान आहे. पण माझ्या बाबतीत खरंच असं झालं की मी ज्या वयामधून चाललेलो होतो त्या वयाच्या 10-15 वर्ष मी सहज पुढे होतो प्रत्येक वेळेला. अर्थात माझ्याबरोबर मधुरातही होत्या. असं असल्यामुळं कसं आहे की घरी काही ऐकायला लागू नये म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगितलं की तसा प्रॉब्लेम काही नाही. या विचारांनी चालणं हेच मोठं भाग्याचं आहे आणि आपण सर्वजण अशा पद्धतीने चाललेले आहोत. आपण बरोबर आहोत आणि आपण बरोबर राहणार. आपण एकमेकांचा हात धरलेला आहे. एकमेकांचा हात धरून आपण श्री रामचंद्रांच्या चरणांपाशी जाणार, ज्ञानोबांच्या चरणांपाशी जाणार, सद्गुरूंच्या चरणांपाशी जाणार, याच्यामध्ये काही शंका नाही. हरी ओम तत्सत. हरी हरी.
उदारा जगदाधारा देईल जसावर स्वस्वरूपानुसंधानी रमाचित्त निरंतर कामक्रोधादिकाथारा नियोलचनदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादि परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्तत्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिकागा सोडती हा परी माझा मोहपाशातुनी गया नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीत पद पद्मांची अमला भक्ति दे मला नर नारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो नम वैखरी मी माझे नव सर्व तू तुझे उगवो आता मी तू पर जगन्नाथा हो गो एक चित्तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुलाता प्रार्थना ही तुलाता प्रार्थना ही तुलाता. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.